दानियेल अध्याय 12। त्या समय तुझा लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल। कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल। तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील। भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल। कित्येक सर्वकाळचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळविण्यास उठतील। जे सूज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील। पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील। हे दानियेला, तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव। पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धी होईल। मग मी दानियेलाने पाहिले, तो दुसरे दोन पुरुष एक नदीच्या या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते। तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता त्यास त्यातल्या एकाने विचारिले, या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे? तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले की एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे। पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पुऱ्या होतील। हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले। मी हे ऐकले पण समजलो नाही। तेव्हा मी म्हणालो, हे माझ्या स्वामी, या गोष्टींचा परिणाम काय? तो म्हणाला, हे दानियेला, तू आपला स्वस्थ रहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत। पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील। दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सूज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल। नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल। तेव्हापासून 1290 दिवस लोटतील। जो धीर धरून 1335 दिवसांची अखेर पाहिल तो धन्य। तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ रहा, म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वचन प्राप्त करून घेण्यास उठशील।